समास पाच स्वगुण परीक्षा ड। चार वर्षांनी घरी येतो तो दुष्काळामुळे मुलांची हलाखीची परिस्थिती पाहिली, त्यांचे मृत्यू, पत्नीचा मृत्यू पाहून त्रासला, तरी परत एकदा तिसरे लग्न केले। शेवटी सावत्र आईशी मुलांचे न पटल्याने वेगळे राहणे भाग पडले तर त्यावेळेस बायको पळवली जाते। नंतर वृद्धापणामुळे देहभोग भोगावे लागतात, अखेरीस पश्चाताप होतो पण पुढचा जन्म काही चुकत नाही। ऐकूया तर, श्रीराम पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेसी सोसी नानाश्रम, ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर, पुढे दोनी चारी संवत्सर द्रव्य मेळविले, सवेची आला देशासी तो आवर्षण पडिले देसी, तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले, एके दिन रूप बैसली एके सुजली एके मेली, ऐसी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा, तातडी तातडी जेऊ खाली तो ते जेविता जेविता काही मेली, काही होती धादावली तेही मेली अजीर्णे, ऐसे आवर्षण आले तेणे घरची बुडाले, पुढे देसी सुभिक्ष झाले आतिशयेसी, लेकुरा नाही वाढविते अन्न करावे लागे आपुले नहाते, बहुत त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा, लोकी भरी सघातले पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे, पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मेळवून आला, तव घरी कळहो लागला सावत्र पुत्रासी, बापले का भांडण झाले लेकी बापास मारिले, तव ते मातेने घेतले शंख तीर्थ, ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पितियास मारिती पहा, बापास वेगळे घातले कोपट बांधो न दिधले, मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी, कांता तरुण पुरुष वृद्ध दोघांस पडिला संबंध, खेद सांडून आनंद मानिला तेही, अकस्मात धाडी आली कांता बंदी धरून नेली, वस्त भाव ही गेली प्राणियाची, तवतीची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली, ऐकोनिया आंग घाली पृथ्वीवरी, मजही वृद्धाप्याले लेकी वेगळे घातले, आहा देवा ओढवले अदृष्ट माझे, द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे, देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले, वात पीत उसळले कंठ दाटला कफे, मान कापे चळचळा डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली, नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी, तरी पुरेना अवधी आयुष्याची, गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ, वाता हात झाले सकळ शरीर आणि संपत्ती, सुखा कारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला, पुढे मागुता धोका आला ये मयातनेचा। असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण, म्हणोनिया शरण भगवंतास जावे। म्हणोनि मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर, संसार हा अति दुस्तर तो चिठाकून आला। भगवत भजना वाचुनी चुके नाहे जन्मयोनी, तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास पाचवा। श्रीराम।